आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। वर्षाच्या प्रारंभी देशातल्या शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने काल केंद्रीय मंत्रिमंडळाचे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय। हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना यश। भोपाळ गॅस दुर्घटनेच्या 40 वर्षांनंतर बंद कारखान्यातून सुमारे 377 टन घातक कचरा विल्हेवाटीसाठी हलवण्यास सुरुवात। आणि देशात 123 वर्षांनंतर 2024 हे ठरलं सर्वात उष्णतेचं वर्ष। आता सविस्तर बातम्या। केंद्रीय मंत्रिमंडळानं काल वर्षाच्या प्रारंभी देशातल्या शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीनं अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले। डीएपी अर्थात डाय अमोनियम फॉस्फेट खतांवर प्रतिटन 3,500 रुपये विशेष अनुदान पुढे चालू ठेवण्याचा तसंच पंतप्रधान पीक विमा योजना आणि हवामान आधारित पीक विमा योजनेला 2025-26 या आर्थिक वर्षापर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय कालच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला। केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल मंत्रिमंडळ बैठकीनंतर बातमीदारांना याबद्दल माहिती दिली। ते म्हणाले की खत वितरण विभागानं मांडलेल्या प्रस्तावानुसार शेतकऱ्यांना परवडणाऱ्या किमतीत खतं मिळावी यासाठी या विशेष पॅकेजची घोषणा करण्यात येत असून हा निर्णय पुढच्या आदेशापर्यंत लागू राहील। शेतकऱ्यांना आता डीएपीची 50 किलोची पिशवी 1,350 रुपयांना उपलब्ध होईल। यासाठी 3,850 कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद करण्यात येईल आणि हा भार केंद्र सरकार उचलेल। पंतप्रधान पीक विमा योजना आणि पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना 2025-26 पर्यंत सुरू ठेवण्यासाठीही मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली असून योजनेच्या 2025-26 या काळासाठी एकंदर 69,515 कोटी रुपयांची वाढीव खर्चाची तरतूद करण्यात आली आहे। या निर्णयामुळे 2025-26 पर्यंत देशभरातील शेतकऱ्यांना आकस्मिक नैसर्गिक आपत्तीमुळे उद्भवणाऱ्या जोखमीपासून पिकांचं संरक्षण करायला मदत होईल। या योजनेचे सुमारे 88% लाभार्थी अल्पभूधारक आणि लहान शेतकरी आहेत। तसंच 57% लाभार्थी आणि इतर मागासवर्गीय अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतले आहेत। गेल्या 8 वर्षात लाभार्थी शेतकऱ्यांचे 1,70,000 कोटी रुपयांचे दावे मंजूर झाल्याची माहिती अश्विनी वैष्णव यांनी यावेळी दिली। शेतकऱ्यांच्या समृद्धी आणि कल्याणासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतलेल्या निर्णयासंदर्भात मोदी यांनी आपलं मत व्यक्त करताना सांगितलं की 2025च्या पहिल्या दिवशी झालेली ही केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी समर्पित होती आणि वर्षभर केंद्र सरकार शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी आणि त्यांच्या समृद्धीसाठी प्रयत्नशील राहणार आहे। देशासाठी अन्न पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचा देशवासियांना अभिमान आहे असंही मोदी म्हणाले। 2024-25 या वर्षात भारतातील कृषी आणि त्यावर आधारित उद्योग क्षेत्राची वाढ 3-4% असेल अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर काल बातमीदारांना दिली। केंद्र सरकारनं तांदळाच्या निर्यातीसाठी किमान भावाची मर्यादा काढून टाकली असून बासमती खेरीज इतर तांदळाच्या व्यापारासंदर्भात काल इंडोनेशियाबरोबर करार झाल्याचंही त्यांनी सांगितलं। जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर संकलन दरात 2023च्या डिसेंबर महिन्याच्या तुलनेत 2024च्या डिसेंबर महिन्यात 7.3% वाढ झाली असून ते 1,76,000 कोटी रुपयांवर पोहोचलं आहे। डिसेंबर 2023 जीएसटी संकलन 1,64,000 कोटी इतकं होतं। पेट्रोलियम कंपन्यांनी स्वयंपाकाच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत 14.5 रुपयांची कपात केली आहे। त्यामुळे आता नवी दिल्लीत 19 किलो वजनाचा व्यावसायिक गॅस सिलेंडर 804 रुपयांना, मुंबईत 1,756 रुपयांना, कोलकाता इथं 1,911 रुपयांना तर चेन्नईत 1,966 रुपयांना तो मिळेल। घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही। भारतीय नौदल या महिन्याच्या 15 तारखेला स्वदेशी बनावटीच्या 3 युद्धनौका निलगिरी, सुरत आणि वाक्षीर मुंबईतील नौदल गोदीमध्ये कार्यान्वित करणार आहे। या 3 लढाऊ नौका कार्यान्वित झाल्यामुळे भारतीय नौदलाच्या लढाऊ तयारीला मोठं बळ मिळणार आहे। तसंच संरक्षण स्वावलंबन आणि स्वदेशी जहाज बांधणीमध्ये देशाच्या अतुलनीय प्रगतीचा पुरावा देखील सिद्ध होईल. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना यश आलं आहे. 2020 देशाच्या उत्सर्जनात त्याआधीच्या वर्षाच्या तुलनेत 7.93% घट झाली आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या हवामान बदल कार्यालयाला सादर केलेल्या 2005 ते 2020 आकडेवारीत भारताच्या जीडीपीच्या तुलनेत उत्सर्जनाच्या तीव्रतेत 36% घट झाल्याचं दिसून आलं आहे. भारतानं 2030 जीडीपी उत्सर्जन तीव्रता 45% कमी करण्याचं आणि जीवाश्मेतर इंधनापासून 50% विद्युत ऊर्जा क्षमता साध्य करण्याचं उद्दिष्ट ठेवलं असून आपल्या हवामान उद्दिष्टांच्या मार्गावर आहे. ऊर्जा उत्पादन, शेती आणि उद्योग यांचा उत्सर्जनामध्ये महत्वपूर्ण वाटा असल्यानं भारतानं पर्यावरणीय समस्यांचं निराकरण करताना विकासाचा मार्ग कायम ठेवण्याचा प्रयत्न करत उत्सर्जनातून आर्थिक वाढ दुप्पट करणं सुरू ठेवलं आहे. भोपाळ गॅस दुर्घटनेच्या 40 वर्षांनंतर बंद असलेल्या युनियन कार्बाइड या कारखान्यातून सुमारे 377 टन घातक कचरा विल्हेवाटीसाठी हलवण्यास काल सुरुवात झाली. हा विषारी कचरा 12 सीलबंद कंटेनर ट्रकमधून भोपाळपासून 250 किलोमीटर अंतरावर असलेल्या धार जिल्ह्यातील पिथमपूर औद्योगिक परिसरात हलवला जात आहे. भोपाळ गॅस दुर्घटनेतील मदत आणि पुनर्वसन विभागाचे संचालक स्वतंत्र कुमार सिंग यांनी सांगितलं की धोकादायक कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी विशेष रस्ता मोकळा करण्यात आला आहे. प्रारंभी पिथमपूरमधील कचरा विल्हेवाट संयंत्रामध्ये काही कचरा जाळला जाईल आणि काही हानिकारक घटक शिल्लक आहेत की नाही हे शोधण्यासाठी त्याची राखही तपासली जाईल. संयंत्रामधून निघणारा धूर विशेष 4 थरांच्या गाळण्यामधून जाईल जेणेकरून आजूबाजूची हवा प्रदूषित होणार नाही. 2 आणि 3 डिसेंबर 1984 मध्यरात्री युनियन कार्बाइड कीटकनाशक निर्मिती कारखान्यातून अत्यंत विषारी मिथाईल आयसोसायनेट वायूची गळती झाली होती. त्यामुळे हजारो लोक मरण पावले आणि हजारो लोकांना गंभीर आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या आरोग्य समस्या झाल्या. जगातील सर्वात वाईट औद्योगिक आपत्तींपैकी ही एक घटना मानली जाते. अमेरिकेत काल नववर्षाच्या पहिल्याच दिवशी न्यू ऑर्लियन्स इथल्या फ्रेंच क्वार्टरमध्ये एका व्यक्तीनं गर्दीत ट्रक घुसून केलेल्या हल्ल्यात 15 जण ठार तर 35 नागरिक जखमी झाले आहेत. ट्रक घुसवणारा माथेफिरू तरुण 42 वर्षाचा असून शमसुद्दीन बहार जब्बार असं त्याचं नाव आहे. तो पोलिसांच्या गोळीबारात मारला गेला आहे. त्याच्याकडून एक रायफल जप्त करण्यात आली असून ट्रकवर लावलेले काळे झेंडे कोणत्या अतिरेकी संघटनेशी संबंधित आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी या घटनेचा निषेध केला असून त्यातील मृतांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केली आहे. तसंच जखमींना सरकारतर्फे सर्व मदत द्यायचं आश्वासन दिलं आहे. नवी दिल्लीतील प्रजासत्ताक दिन संचलन आणि बीटिंग रिट्रीटसाठी तिकिटांची विक्री आजपासून सुरू होत आहे. सर्वसामान्य लोक आमंत्रण मोबाईल ऍपवरून थेट तिकिटं खरेदी करू शकतात. संचलनासाठी तिकिटाची किंमत 20 ते 100 रुपयांदरम्यान आहे तर बीटिंग रिट्रीटसाठी 20 रुपये आहे. देशात 1901 सालानंतर 123 वर्षांनंतर 2024 हे वर्ष सर्वात उष्णतेचं वर्ष ठरलं असल्याची माहिती काल भारतीय हवामान विभागाच्या वतीनं देण्यात आली. हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी ही माहिती दिली. तसंच जानेवारी महिन्यात देशातील उत्तर पश्चिम आणि मध्य पश्चिम भाग वगळता इतर सर्व ठिकाणी किमान आणि कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. वर्षाच्या प्रारंभी देशातल्या शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीनं काल केंद्रीय मंत्रिमंडळाचे अनेक महत्वपूर्ण निर्णय. हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना यश. भोपाळ गॅस दुर्घटनेच्या 40 वर्षांनंतर बंद कारखान्यातून सुमारे 377 टन घातक कचरा विल्हेवाटीसाठी हलवण्यास सुरुवात. आणि देशात 123 वर्षांनंतर 2024 हे ठरलं सर्वात उष्णतेचं वर्ष. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.